नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज गुजरात भेटे वेळार जामनगर जिल्ह्यातल्या रानवटी जनावरांची राखण आणि संवर्धन करपा खातीर विकसित केल्या वंताराच्या वन्यजीव आधार आणि पुनर्वसन केंद्राक भेट दिली. वंतारा हे सुमार 3,000 एकर वाठारात पातळिल्ले आसा. मागीर सोमनाथ देवळात पूजा आणि प्रार्थना केल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देवळाचे व्यवस्थापन करपी सोमनाथ ट्रस्टाचे बसकेची यजमानकी चलयतले. तशेंच 27 कोटी रुपया खर्चून बांदिल्ल्या बाजार हाट आणि खरेदी केंद्राचे ते उक्तावण करतले. उपरांत ते सासणातल्या गीर राष्ट्रीय उद्यानाक भेट दितले. विकसित भारत आता सपन ना जाल्यार ते ध्येय आसा आणि हातूंत देशातल्या तरणाट्यांचो महत्वाचो वाटो आसतलो असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी म्हटला. भारतीय विचार केंद्रान आयज तिरुअनंतपुरमात आयोजित केल्ले 4थे पी परमेश्वर स्मारक व्याख्यान माळेत ते उलयताले. भारत ही संसारातली एकोटी लोकशाय आसा जी गांवगिऱ्या पांवड्यार लेगीत संघटीत आसा असे ताणी सांगले. सध्या भारत संसारातली 5वी व्हड अर्थव्यवस्था आसा आणि बेगीनूच ती 4थी व्हड अर्थव्यवस्था जातली असे उपराष्ट्रपतींनी म्हळा. अभिव्यक्ती स्वातंत्र्या वांगडाच आमकां संवाद आणि विचार ग्रहणाचेर लक्ष केंद्रीत करपाक जाय असे ताणी मुखार सांगले. 2 मतदारांच्या फोटो वळखपत्राक म्हळ्यार एपिक कार्डाक एकूच क्रमांक आसल्यार ती वळखपत्रां बनावट आशिल्ल्याचो प्रश्न उप्रासना अशें केंद्रीय वेंचणूक आयोगान स्पश्ट केला. 2 वेगवेगळ्या राज्यांतल्या 2 मतदारांक एकूच एपिक क्रमांक दिलो असे कांय माध्यमांनी प्रसारित जाल्ल्या खबरां उपरांत आयोगान हे स्पश्ट केला. एकूच एपिक क्रमांक आसलो तरी ह्या मतदारांची नावां वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांनी नोंद जाल्यात. मतदार खंयच्याय राज्यात वा केंद्रशासित प्रदेशातल्या मतदार वळेरीत नोंद जाला जाल्यार ताका फकत आपल्या मतदारसंघात नियुक्त केल्ल्या मतदान केंद्राचेरच मतदान करूंक मेळटा अशें वेंचणूक आयोगान सांगलां. हाचे भायर मतदाराक आपलें मत हेर खंयच दिवंक मेळना. हाचे पयलीं मतदार नोंदणी प्रक्रिया विकेंद्रीत आशिल्ल्यान अशे क्रमांक दिल्ले आसूं येतात, पूण फुडाराक सगळ्या पात्र मतदारांक एकूच एपिक क्रमांक मेळचो हे खातीर वेंचणूक आयोग वावुरता अशें आयोगान म्हटलां. देशातल्या 12 वेगवेगळ्या प्रकरणांत 29 घुंवळे वखदां तस्करांक न्यायालयान दोशी थारायला अशी माहिती केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सोशल मिडिया पोस्टावरवीं दिल्या. घुंवळे वखदाचो दुरुपयोग देशातल्या तरणाट्यांच्या जिवीत इबाडत आशिल्ल्यान मोदी सरकार घुंवळे वखदा वेपाऱ्या आड खर कारवाय करपाक बांदील आसा अशें तांणी सांगलां. केंद्रीय गिरायक वेव्हार अन्न आणि भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी देशात पुरवण साखळी घटमूट करपाक आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करपाक केंद्रीय गुदाव महामंडळाची भूमिका उजवाडायली. नवी दिल्लीत केंद्रीय गुदाव महामंडळाच्या 59व्या स्थापणूक दिसाच्या कार्यावळीत ते उलयताले. 2023-24 वित्तीय वर्सा 21,00,000 चौकोन फुटां परस चड अन्न साठोवपाची तांक निर्माण करून महामंडळान बरें काम केलां. दाळ, कापूस, भिकणां हांचे गोदाव हाताळणी आणि येरादारी वरवीं प्रधानमंत्री गरीब कल्याण येवजण आणि प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करपाक महामंडळाची महत्वाची भूमिका आसा असे ताणी सांगले. केंद्रीय गिरायक वेव्हार अन्न भौशीक वितरण राज्यमंत्री बीएल वर्मा आणि निबूबेन जयंतीबाय भांबानिया हे वेळार हाजीर आशिल्ले. भारत फाटल्या दशकात गरिबीत बरोच उणाव आयला असे एका नव्या पेपरात दिसून आयला. मुखेल अर्थशास्त्रज्ञ सुरजीत एस भल्ला आणि करण भसीन हांणी उजवाडायल्ल्या ह्या पेपरात 2022-23 आणि 23-24 वर्षाच्या घरगुती खर्चाचे आकडे हालीच जाहीर केल्यात. ह्या सर्वेक्षणातल्यान मेळिल्ल्या आकड्याप्रमाण भारतात गरिबीची पातळी बरीच उणी जाल्ल्याचे दिसून येता. देशातली गरिबी सकयल्या पातळीचेर देंवला असो दावो पेपरात केला. ह्या अभ्यासाप्रमाण फाटल्या 12 वर्सांत देशातली असमानताय नेटान उणी जाल्या अशे खर पुरावे मेळ्ळ्यात. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग विदेश मंत्रालयाच्या जोडपालवान नवी दिल्लीत मानवी हक्कांचेर भारतीय तंत्रीक आणि अर्थिक सहकार कार्यकारी तांक निर्माण कार्यावळ घडवून हाडटलो. भारतीय हवामान खात्यान कोकण आणि गोयात उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. तशेंच दर्यादेगेवेल्या कर्नाटकात उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती चालूच उरतली अशेंय सांगला. आयज लक्षद्वीपातल्या कांय वाठारांनी पावस पडपाचो अदमास IMD उक्तायला. भारताच्या आर प्रज्ञानन हाणें चॅक रिपब्लिकांत जाल्ल्या प्राग मास्टर बुद्धिबळ सर्तींत जर्मनीच्या विन्सेट कॅमेराक हारोवन सेगीत दुसरे जैत जोडले. मजगतीं भारताचो अरविंद चिदंबरम आनी अमेरिकेचो सॅम शॅकलँड हांचो मदलो खेळ बादाबाद उरलो. दुबईत चालू आशिल्ल्या दादल्यांच्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सर्तींत न्यूझीलंडान कुरुबावलो जिखून गोलंदाजी करपाचो निर्णय घेतिल्लो. भारतीय पंगडान 50 षटकांत 9 गडे वगडावून 249 धांवड्यो करून न्यूझीलंडा मुखार जैता खातीर 250 धांवड्यांची मोग दवरल्या. इतल्यान ह्यो राष्ट्र राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.